नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. या सत्का मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर राजकीय पक्षाकडच्यान प्रचाराक सुरवात. राज्यात आचारसंहिता लागू जाल्ल्यान पुलीस यंत्रणा सज्ज. रातची नाकाबंदी आनी गस्त चालू. सेंट फ्रांसीस झेवियराच्या कूड अवशेष प्रदर्शनाचे 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 म्हणसर आयोजन. साण उदक न्हयत सोडल्यार जातली दंडात्मक कारवाय. जोडणी तळपाची यो येता वेळ. लोकसभा वेंचणुकेची कार्यावळ जाहीर जाल्ल्यान राजकीय पक्षाकडल्यान प्रचाराक सुरवात जाल्या. प्रचारा खातीर उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा आशिल्ल्यान स्टेज, लाउडस्पीकर, बॅनर, फ्लॅग हांचे दर निश्चित जाल्यात. सभेच्या लाउडस्पीकरा खातीर दिसाक 3,000 रुपया प्रमाण हिशेब वेंचणूक आयोग करतलो. उत्तर गोंय जिल्हाधिकाऱ्याच्या प्रचाराची उपकरणां तशेंच साधनांचे दर निश्चित करपी अधिसुचोवणी जारी केल्या. वेंचणूक आयोगान उमेदवाराच्या खर्चाचेर 75 लाखांची मर्यादा घाल्या. ह्या मर्यादे भितरूच उमेदवाराक खर्च करचो पडटलो. वेंचणूक प्रचारा खातीर जाहीर सभा तशेंच बुथाचेर बसको जातात. हाच्या खातीर स्टेज, खुर्च्यो, लाउडस्पीकराची वेवस्था करची पडटा. स्टेज वा पोडियमा खातीर 880 रुपया चौखण मिटरा प्रमाण खर्चाची आकारणी जातली. कपड्याच्या झेंड्याचो दर 150 रुपया तर हेर झेंड्याचो दर 220 रुपया असो आसा. कलर पोस्टरा खातीर 18 रुपया जाल्यार काळ्या धव्या पोस्टरा खातीर 16 रुपया दर निश्चित जाला. व्हिडिओ चित्रणा खातीर दिसाक 3,300 रुपया आनी हाय डिजिटल कॅमेराच्या आधारान चित्रीकरणा खातीर दिसाक 3,390 रुपया प्रमाण दराची आकारणी जातली. अल्पोपहार तशेंच खावपाच्या वस्तूंचे दर निश्चित केल्यात. च्याचो दर 15 रुपया, कॉफीचो दर 20 रुपया जाल्यार सामोसाचो दर 15 रुपया निश्चित केला. एक प्लेट शाकाहारी जेवण 125 रुपया जाल्यार नुस्त्याच्या जेवणाचो दर 180 रुपया आसा. भाड्याच्यो गाडयो, ड्रायव्हर हांचे दर येरादारी खात्यान निश्चित केल्या प्रमाण आसा. उदकाची जोडणी, स्टेशनरी, झेरॉक्स हाचे वेल्या खर्चाच्या तपशिलाचो सुद्धा नोंद जातली. दक्षिण गोंयच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यान जिल्ह्यातल्या खंयच्याय भौशीक सुवातेर, रस्त्याचेर, चौकात वा लेनात वा खंयच्याय उक्त्या रस्त्याचेर वेंचणूक आचारसंहिता सोपमेरेन सगळ्या प्रकारची शस्त्रां, बंदुको, दारुगोळो, घातक शस्त्र बंदी केल्या. पूण हो निर्बंध भौशीक सेवक, पुलीस, संरक्षण कर्मचारी आनी ड्युटीचेर आशिल्ले सुरक्षा कर्मचारी तशेंच भारतीय नॅशनल रायफल असोसिएशनाचे वांगडी खेळगड्यांक, बँकाच्या जबाबदार व्यक्तींक आनी तांच्या राखणदारांक हो नियम लागू जावचो ना. हाचें उल्लंघन केल्यार आयपीसीच्या कलम 188 खाला ख्यास्त जातली अशें दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू हांणी जारी केल्ल्या आदेशांत म्हळां. राज्यात लोकसभा वेंचणूक आचारसंहिता लागू जाल्ल्या सावन पुलीस यंत्रणा चड सक्रीय जाल्या. उत्तर गोंयांत वेगवेगळ्या पुलीस स्थानकांचे अधिकारी रातच्या वेळार नाकाबंदी आनी गस्त घालतात. मंगळारा अशा तरेच्या गस्ती वेळार सुमार 425 वाहनांची तपासणी केली. गोंयांत येवपी वा रातच्या वेळार उसरां येरादारी करपी गोंयच्या वाहनांची तपासणी केली. ह्या वेळार काळ्या काचांच्या वापरावेल्यान कांय जाणां आड गुन्यांव नोंदल्यात. एका तपासणीत एका वाहनांत कांय रोकड मेळिल्ल्यान गोंयांत प्रवेश करपी वाहनांची चेक नाक्यार बारीकसाणेन तपासणी करपाचे निर्देश दिल्यात. लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर गोंय पुलिशेन शेजारच्या राज्यांतल्या पुलिशे वांगडा बसका घेतिल्ली आनी असले प्रकार रोखपाक माहितीची देवाणघेवाण करपाचे थारायल्ले. गोंयात लोकसभा मतदानाची तारीख 7 मे आसली तरी टपाल मतदान प्रक्रिया 2 दीस आदी म्हळ्यार 5 मेक पुराय जातली अशी माहिती गोंयचे मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी दिल्या. राजकीय पक्षाचे पदाधिकारी आनी प्रतिनिधींक वर्मा हांणी लोकसभा वेंचणुकेविशी माहिती दिली. राज्यातल्या दोनूय मतदारसंघांनी टपाल मतदाना खातीर सुविधा दितले. वेंचणूक आनी मतदान प्रक्रिया, आचारसंहिता, वेंचणुकेचो खर्च आदी तपशीलवार माहिती तांणी दिली. वेंचणुकेंत मतदानाक जागृताय करपा खातीर एप तयार केला आनी ताचे विशीं वेंचणूक अधिकाऱ्यांनी माहिती दिली. टपाल मतदान केंद्र खंय आसतले, थंय खंयच्यो सुविधा आसात, वेंचणूक अधिकारी कोण जातलो ते विशींचो तपशील बेगीनूच जाहीर करतले अशें तांणी सांगले. सेंट फ्रांसीस झेवियर म्हळ्यार गोंयचो सायबाचे कूड अवशेष प्रदर्शन सुवाळ्याक देश विदेशांतले भावीक आनी पर्यटक पोरण्या गोंय चर्चीक भेट दितात. गर्दीक लागून येरादारीची कोंडी जावची न्हय तशेंच सगळ्या वाहनांक पार्किंगा खातीर सुवात मेळची हे खातीर समितीन सुरवातीची पळोवणी केली. पार्किंग आनी येरादारी वेवस्था हाचें नियोजन सुरू जालां अशी माहिती समितीच्या एका वांगड्यान दिल्या. सेंट फ्रांसीस झेवियर कूड अवशेष प्रदर्शन सुवाळो 10 वर्सां उपरांत जाता. अंदू 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 ह्या काळांत हो सुवाळो जातलो. साधन सुविधा उबारपा सयत तयारी खातीर सरकारान समिती स्थापन केल्या. कूड अवशेष प्रदर्शन सुवाळ्या खातीर सरकार पोप फ्रांसीस हांकां निमंत्रण दिवपाचे आसा. समन्वय अधिकारी संदीप जॅकीस हांच्या फुडारपणाखाला कांय वांगड्यांनी पोरण्या गोंय वाठाराक भेट दिवन पळोवणी केली. पार्किंग सुवात आनी येरादारी वेवस्थापना खातीर ही भेट आशिल्ली अशी माहिती गोपांनी दिल्या. पार्किंग, येरादारी वेवस्थापन, सुरक्षा, पिवपा खातीर उदक आनी नितळ घरांची वेवस्था हाचो प्राधान्यान विचार जातलो अशी माहिती समितीच्या वांगड्यांनी दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. गोंय बाल भवनाच्या वतीन तबलो, हार्मोनियम, गायन प्रशिक्षकांतली 2 दिसांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. ह्या कार्यशाळेन गोंयभरच्या बालभवन केंद्रातल्या 120 प्रशिक्षकांनी वांटो घेतिल्लो. ह्या कार्यशाळेत डॉ सुधांशू कुळकर्णी, प्रवीण सबनीस, कमलाकांत गांवस हांणी मार्गदर्शन केलें. बालभवनाचे संचालक शशिकांत पुनाजी हांणी कार्यशाळेचे उक्तावण केले. बालभवनात त्या भुरग्यांच्या संगीत कलागुणाक उर्बा दिवपा खातीर प्रशिक्षकांनी काम करचे अशें पुनाजी हांणी सांगले. यावेळी सहाय्यक लेखा अधिकारी लक्ष्मीदास मुणेरकर, वरिष्ठ प्रशिक्षक महेश गांवस हजर आशिल्ले. न्हयत वा उदका स्रोतात घाण उदक सोडल्यार दंडात्मक कारवाय करपाची तरतूद पालिका कायद्यात आसा. देखून साण उदक वाहिनी आशिल्ल्या भागात लोकांक जोडणी घेवपाक अर्ज करूंक जाय. पूण ही सोय असूनही साण उदक उगड्यार सोडल्यार सापडले तर पहिल्या 3 महिन्यां खातीर उदका बिलात 25% चड रक्कम दंड म्हणून आकारतले. उपरांत 50% रक्कम दंड म्हणून घेतले आनी तरी जोडणी घेतली ना जाल्यार त्या व्यक्तीची उदका पुरवण बंद करतले असो निर्णय मडगांव पालिकेच्या बसकेत घेतला. मजगती 287 व्यवसायिक तशेंच घरमालकांक नोटीशी धाडून हे विशींची माहिती दिल्या अशें मुख्याधिकारी गौरीश कंकवाळकार हांणी सांगलां. पालिका वाठारांतल्या साण उदकाक लागून उदका स्रोत प्रदूशीत जाता ह्या विशींची याचिका उच्च न्यायालयात दाखल जाल्या उपरांत उपाय येवजण करपाक साण उदक साधन सुविधा विकास महामंडळाचे प्रतिनिधी, भौशीक बांदकाम खात्याचे प्रतिनिधी, पालिका स्वच्छता निरीक्षक, गोंय प्रदूषण मंडळाचे प्रतिनिधी हांची जोड बसका जाल्ली. शिवजयंती उत्सव दर वर्सा सावड्डे, सांगे आनी कुडचडे ह्या थळाव्या समिती कडल्यान तिथीप्रमाण मनयतात आनी अंदू हो 29वा शिवजयंती उत्सव मनयतले. ते खातीर मिराबाग सावड्डेचो संस्थापक धनराज नायक हांकां ह्या उत्सवाचे अध्यक्ष म्हणून वेंचून काडल्यात. अंदूचो महोत्सव 28 मार्चाक जातलो आनी त्या निमतान सावड्डे आनी कुडचडे वाठारांनी शिव मिरवणूक घडून हाडल्या. हो महोत्सव कसो आयोजीत करचो हाचेर हालींच एक बसका जाल्ली. ते बसकेक व्हडा प्रमाणात शिवप्रेमी हजर आशिल्ले. हो उत्सव 29 वर्सां आदी सुरू जाल्लो आनी दर वर्सा शिवजयंती ही समिती तारखेप्रमाण मनयता. ते निमतान आयोजकांक कसोच खंड पडनासतना महोत्सव चलोवपा खातीर परबी दिली. हे समितीच्या संवसारक अंतरिल्ल्या वांगड्याक ह्यावेळार श्रद्धांजली ओपली. हो महोत्सव घडोवन हाडपा खातीर एक समिती वेंचून काडल्या आनी तातूंत सुधाकर नायक, अविनाश परुळेकार, सत्यवान देसाय, अनिल सावंत देसाय, देविदास नायक, जितेंद्र नायक, शैलेश नायक, संदीप नायक, अमरेश नायक, उदय नायक, अनिल नायक, लक्ष्मण गांवकार, प्रमोद फट्टे, सुनील फट्टे, सुदेश नायक, सज्जन नायक, अमर नायक, सनी बॉय, समीर नायक, चंदू नायक, गौतम भांडारी, नाना नायक, अंबेश खंडेलवार, दीपक देशपांडे, संदीप भांडारी, राजेश पारसेकार, प्रजेश गांवकार, सत्यवान नायक, रामू नायक, समीर खानोलकार, सिद्धार्थ भोमकार आनी मंदार नायक हांचो ह्या समितीन आसपाव आसा. सध्या राज्यात गरमी वाडपाक लागल्या आनी ह्या वाडट्या गरमीक लागून उजो लागपाच्यो घडणुको जाल्यात. काल दिवचल उजो पालोवपी दळाक एकाच दिसा 4 कडे उजो लागिल्ल्याची कागाळ आयली. ह्या उज्यात चड वित्तहानी वा चड अनर्थ जावंक ना, पूण उजो पालोवपी दळाच्या वांगड्याची पुराय दिसभर धावपळ जाली. मये, बोर्डा आनी आमोण्या हांगा ह्यो घडणुको घडल्यो. मजगती सांजे आमोणे वाठारात तळाक उजो लागिल्ल्याची माहिती मेळटाच हवालदार साईनाथ केसरकार हांच्या फुडारपणाखाल उजो पालोवपी दळाच्या जवानांनी बेगोबेग कारवाय करून उजो नियंत्रणात हाडलो. ह्या वेळार संदीप परब, व्हीएन राणे, योगेश माईणकर आनी हर्षद सावंत ह्या जवानांक सरकारी तंत्रनिकेतनाचे प्राध्यापक, कर्मचारी आनी विद्यार्थ्यांनी मदत कार्य सुरू करून आदार केलो. गोंय पर्यटन विकास महामंडळ जीटीडीसीन हालींच तांच्या क्रियाकलापाच्या वळेरीत रेंज शुटींग हो प्रकार आस्पावीत केला. ह्या उपक्रमावरवी साहसमोगी पर्यटकांक आकर्षित करतले अशें जीटीडीसीचे अधिकारी हरीश साटेलकार हांणी म्हळां. गोंयच्या पर्यटन विभागान पर्यटकां खातीर खुबशे नवीन आनी आकर्षक उपक्रम राबोवपाक सुरवात केल्या. पयली ते फक्त मजा, दर्या, रेंव आनी गोंयचे खाणापिण्याक लागून हांगा येताले, पूण फाटले कांय वर्सा सावन असले साहसी उपक्रम सुरू केल्यात. तातूंतलोच 2023 वर्सा सावन सुरू जाल्लो उपक्रम रेंज शुटींग हो आसा. मुखेल न्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांणी आज दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात एसेसिबिलिटी हेल्प डेस्काचें उक्तावण केलें. मुखेल न्यायाधीश चंद्रचूड हांणी सांगलें की न्यायाधीश रविंद्र भट हांच्या अध्यक्षतेखाला काम करपी समितीन विशेष गरजो असलेल्या लोकांक प्रवेश करपाक सर्वोच्च न्यायालयान योग्य करपा खातीर वेगवेगळ्यो सूचना दिल्यात. फक्त दिव्यांगा खातीरूच न्हय तर ज्येष्ठ नागरिक, गुरवार बायलो आनी ज्या लोकांक विशेष सहाय्याची गरज आसता अशा सगळ्या लोकां खातीर सर्वोच्च न्यायालयात प्रवास सुनिश्चित करपाक सुचोवण्यो दिल्यात अशें मुखेल न्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांणी सांगलें. इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी सचीव एस कृष्णन हांणी आज नवी दिल्ली हांगा सार्वत्रिक स्विकृती संकल्पनेचेर आधारीत भाषानेट पोर्टल सुरू केलें. ह्या संदर्भात उलयतना कृष्णन हांणी सांगले की भाषानेट पोर्टल सुरू करप हे भारतात डिजिटल समावेशकता वाढोवपाच्या दिकेन एक महत्वाचे पावल आसा आनी सार्वत्रिक स्विकृती हे ताचे प्रवेशदार आसा. आनी आता खबरो सोपोवच्यो पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर राजकीय पक्षाकडच्यान प्रचाराक सुरवात. राज्यात आचारसंहिता लागू जाल्ल्यान पुलीस यंत्रणा सज्ज, रातची नाकाबंदी आनी गस्त चालू. सेंट फ्रांसीस झेवियराच्या कूड अवशेष प्रदर्शनाचे 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 म्हणसर आयोजन. साण उदक न्हयत सोडल्यार जातली दंडात्मक कारवाय. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.